नन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिताम् पुराणमुनिनाम् मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीम् भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणि नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे हुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितदद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं भावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् துரியத்வமாசாதிதம் வந்தே த்வாம் மகரந்தநாதயதினம் ரக்ஷஸ்வதீனாங்கிதம். போலா ஜகத்குரு ஸ்ரீ ஞானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மகரந்தநாத் மகாராஜ் கீ ஜெய். சப சந்தன கீ ஜெய். ஜெய ஜெய ரகுவீர சமர்த்த.
அபயம் சத்வ சம்சுத்தி. அபயம் ஹா குண அப்ள பகவும் சகலா. தெய்வீ குண याचा अर्थ मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर ज्याला 15व्या अध्यायामध्ये मनुष्याच्या मधल्या फांद्या म्हणून सांगितलेल्या आहेत आणि ज्या अधोमुख जाणाऱ्या फांद्या त्या असुरी संपत्तीच्या फांद्या राक्षस आदी मूढ योनीमध्ये जन्माला येणारे आणि काही फांद्या ऊर्ध्वगामी होतात आणि त्या ऊर्ध्वगामी होऊन सनकादिकांपर्यंत ब्रह्मादिकांपर्यंत त्या पसरतात. कोणत्या गुणांनी इतकी उंची गाठता येते याचं भगवद्गीतेमध्ये आलेलं हे विश्लेषण आहे. त्याच्यातला पहिला गुण अभय आपण पाहिला. आज आपण सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थितीही हे गुण पाहू. सत्व संशुद्धी याचा अर्थ सत्वाची देखील अतिशय शुद्ध अशी शोधित सत्व गुणाची स्थिती म्हणजे सत्व संशुद्धी. सत्वगुण हा कल्याणकारक गुण समजला जातो. रजोगुण हा कर्मप्रवण गुण समजला जातो आणि तमोगुण हा मूढतेकडे घेऊन जाणारा गुण समजला जातो. रजोगुणाचं वैशिष्ट्य वासना हे मुख्यतः आहे. इंद्रियांची विषयांकडे असणारी ओढ ही रजोगुणामुळे होते. तसं वासनेमुळे निर्माण होणारी तहान तृष्णा इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून जे समाधान मिळतं त्या समाधानातून तृष्णा निर्माण होते. आपण तृषित व्यक्ती म्हणजे ज्याला तहान लागलेली आहे अशी व्यक्ती. ज्याला पाणी प्यायचं आहे पाण्याची तहान लागलेली आहे तशी विषयांची तहान लागते. हे रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे. वासना आणि तृष्णा याच्यातून आसक्ती निर्माण होते आणि या आसक्तीतून परत परत विषय संघ धरावा, परत परत तृप्ती करावी, त्याच्यातून तृष्णा वाढावी आणि आसक्तीजन्य जीवन व्हावं. आणि हे सर्व होण्यासाठी गरजेची गोष्ट म्हणजे कर्म करणं. कर्म न करता याच्यातलं काहीच करता येणार नाही. कर्म करणं अर्थात सत्ता संपत्ती या सर्व गोष्टी मिळवणं. रजोगुणाचं जीवन एक ठराविक जीवन आहे की ज्या जीवनामध्ये सर्व केल्यानंतर सर्वात शेवटी दुःख पदरी पडतं. तरी देखील विषयाची ओढ इतकी विलक्षण असते की ते विषय सुखकारक असंच वाटत राहतं. त्याच्यात दुःख आहे असं समजत नाही आणि सुख वारंवार मिळतं आहे असा सुखाचा आभास रजोगुणामुळं तसाच वाढत जातो. अचाट कर्म करणं हा रजोगुणाचा स्वभाव आहे. विनोबा असं म्हणतात की डोंगर सगळा हटवावा, समुद्र बुजवावा, समुद्राच्या तळाशी जावं, तिथं वस्ती करावी. रजोगुणाचे अचाट व्यवसाय चालू राहतात. एक प्रकारे रजोगुणामुळेच ही सर्व सृष्टी आता आहे त्या स्थितीला येऊन पोचलेली आहे. आंतरिक समाधान, आंतरिक शांती याकरता रजोगुण अगदीच कुछ कामी आहे. जीवनाची खरी मूल्य ही शांती, समाधान, प्रेम, आनंद, तृप्ती याच्यामध्ये आहेत आणि रजोगुण याच्यातल्या कशाचीच पूर्तता करत नाही. तरीही मनुष्य रजोगुणाच्या मागे जातो. हा रजोगुण ज्यांनी आपल्या जीवनातून घालवून टाकलेला आहे, रजोगुण घालवण्याचा उपाय म्हणजे कर्म न करणं नव्हे, तर रजोगुण घालवण्याचा उपाय म्हणजे केवळ स्वधर्म कर्मामध्ये असणं. काही एक रजोगुण असणारच, पण आपल्या वाट्याला आलेली कर्तव्यात्मक कर्म आहेत तेवढ्या पुरताच कर्माचा जो काही जोर असेल तो सर्व जोर त्याच कारणाकरता वापरायचा, त्याच्यापेक्षा अतिरिक्त नाही. अतिरिक्त कर्म करण्याची, कर्तव्यात्मक कर्मांच्या बाहेरची कर्म करण्याची अशी आवड जे रजोगुण निर्माण करेल ते होऊ द्यायचं नाही. म्हणजे रजोगुण गेला, इतपतच रजोगुण जाऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही. हा निसर्गत लाभलेला आहे आणि निसर्गत लाभलेला हा गुण सर्वस्वी जाणं अशक्यप्राय आहे. त्याच्याकरता मग संसारच सोडून द्यायला लागेल. तरी देखील उदरनिर्वाहाकरता भिक्षा आदी कर्म ही संन्याशाला देखील करावीच लागतात. रजोगुण आणि त्या रजोगुणातून देह टिकवण्याकरता लागणारी भूक हे एकूण देहचक्र चालण्यासाठीच गरजेचं आहे. आणि बाकीचा सर्व वेळ मनन, चिंतन, ध्यान, उपनिषद, ब्रह्मसूत्र याचा अभ्यास, अशा प्रकारचं जीवन फार थोडे लोक जगतात. बाकीचे सगळे या रजोगुणाच्या चक्रात असतात. पण स्वधर्म कर्मांनी रजोगुण निरस्त करता येतो. तसाच तमोगुण म्हणजे जडता एक प्रकारची, आळस, निद्रा, प्रमाद यामुळे आलेली झापड, बुद्धीवर झापड येते, चित्तावर झापड येते, मनावर झापड येते. तमोगुणी मनुष्य हा तरतरीत नसतो. त्याला एकदा सांगितलं तर समजत नाही, म्हणून 10 वेळेला सांगितलं तरी चुकीचाच अर्थ त्याला समजतो. याचं कारण त्याचं चित्त थाऱ्यावर नसतं, तो सावधच नसतो, त्यांनी सावधपणा गमावलेला असतो. परिणामतः त्याचं जे जीवन आहे ते जीवन पैसे मिळवण्याचं ज्ञान देखील गमावून बसतं. खून, मारामाऱ्या, दरोडे याच्यातून त्याचं जीवन चालेल फार तर. रजोगुणी माणसासारखा सरळ कर्मपसारा वाढवला असं न करता तो गुन्हेगारीकडे देखील वळेल. अज्ञान मूर्तिमंत त्याच्या ठिकाणी भरून राहिलेलं असतं. मात्र तमोगुण ही सर्वस्वी जाणं शक्य नाही. तमोगुण सत्वगुणी व्यक्तीच्याही जीवनात जो तमोगुण असतो तो म्हणजे निद्रा. ही अतिशय गरजेची गोष्ट असून कोणताही गुण जरी प्राधान्यत्वानी असला देहामध्ये, सत्वगुण प्राधान्यत्वानी असला तरी काही एक तमोगुण असणार, काही एक रजोगुण असणार. रजोगुण प्राधान्यत्वानी असला, रजोगुण प्राधान्यत्वानी जर असेल तर अशा व्यक्ती परमार्थाकडे वळणं कठीण. तसंच रजोगुण प्राधान्यत्वाने असला तर निद्रेच्या बाबतही त्याला जरा कठीण जाऊ शकतं, प्राधान्यत्वाने असला तर. पण तमोगुणच ज्याचा प्रधान आहे त्याला झोपेतच सुख मिळतं. आणि असं जीवन कधीही कर्तव्यात्मक गोष्टी करत नाही, जे करू नये ते करणं आणि जे करायचं ते अचूक विसरणं हे तमोगुणाचे लक्षण. आणि अशा प्रकारे केवळ आवश्यक असा तमोगुण ज्याच्या ठिकाणी आहे आणि केवळ आवश्यक असा स्वधर्म कर्म करण्याइतका रजोगुण ज्याच्यापाशी आहे तो रजोगुणी आणि तमोगुणी म्हणता येत नाही. सत्वगुणी व्यक्तीचं वैशिष्ट्य असं की सत्वगुणी व्यक्तीच्या ठिकाणी असा आवश्यक रजोगुण आणि निसर्गत आवश्यक असणारा तमोगुण असायचा तो असतो. पण हा तमोगुण अथवा रजोगुण त्याला उपकारकच ठरतो. सत्वगुणी व्यक्तीची निद्रा देखील त्याला त्याच्या विचाराची उन्नती करते, निद्रेतून देखील, सुषुप्तीतून देखील. सत्वगुणी व्यक्तीची कर्म देखील, कर्म खरी रजोगुणात्मक पण ही कर्म देखील त्याची चित्तशुद्धी घडवून आणतात. म्हणून सत्वगुणाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य निर्मलत्व, ज्ञान म्हणजे प्रकाश आणि आरोग्य देहामध्ये असणं हे सत्वगुणाचं वैशिष्ट्य आहे. देहाच्या ठिकाणी जेव्हा आरोग्य नसतं तेव्हा काहीतरी गडबड नक्की झालेली आहे, चुकून पण झालेली आहे असं समजलं जातं. भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणून सात्विक आहार सात्विक विहार याचं पुढे भगवंतांनी जे विवरण केलं 17व्या अध्यायामध्ये आणि पुढे 18व्या अध्यायामध्ये देखील त्याचा अधिक खुलासा केला. सत्वगुणी जीवनामध्ये एक प्रकारे स्वाभाविक सुख असतं, ते सुख त्याच्या आहारातून त्याला मिळतं. रजोगुणी आहार त्यावेळेला जरी बरा वाटला तरी देखील त्याचा मनावर चित्तावर परिणाम होतो, तमोगुणी आहाराचा चित्तावर मनावर परिणाम होतो, व्यवहारावर वर्तनावर परिणाम होतो, तसं सत्वगुणी आहाराचा देखील परिणाम होतो. यज्ञ दान तप आहार इत्यादी या सर्व गोष्टी कर्म सात्विक राजस तामस, कर्माचा हेतू सात्विक राजस तामस या सर्व गोष्टीमध्ये सत्वगुणाचा जीवनावर जबरदस्त परिणाम होतो आणि तो परिणाम सुखाच्या अंगाने असतो. ती व्यक्ती सुखी असते, त्या व्यक्तीचं सुख हे त्याच्याजवळ सदोदित असतं. जर सात्विक आचार विचार आहार विहार बोलणं चालणं असेल तर जसं तमोगुणी अथवा रजोगुणी मंडळी अल्प फायद्याकरता कधी इकडचं तिकडं बोलतात, चुकीचं बोलतात, खोटं बोलतात, समज गैरसमज निर्माण होतात ते मिटवायला धांदल करतात, अशी कोणतीच वेळ सत्वगुणी व्यक्तीवर येत नाही. त्याचं जीवन सरळ असतं, त्याच्या आत बाहेर काही असावं असं त्याला वाटत नाही. एखादी गोष्ट थोड्या लोकांकरता असावी आणि थोड्या लोकांकरता नसावी आपल्या जीवनात असं त्याला वाटत नाही. जसं अगदी वाटेनी जाताना देखील गुलाबाच्या ताटव्यावरून येणारा सुगंध हा सर्वांकरता असतो, तसं सत्वगुणी व्यक्तीला जे समाधान मिळतं ते समाधान आणि सुख हे त्याला तर मिळतंच पण त्याच्या सान्निध्यात आलेल्यांना देखील समस्त हा सुखी आहे आणि ते देखील थोडेसे सुखी होतात अशा सुखी व्यक्तीमुळे. सत्वगुणी व्यक्ती ज्ञानाच्या जवळ जाते. या ठिकाणी ज्ञान याचा अर्थ स्वरूप ज्ञान, शास्त्रार्थ किंवा शब्दार्थ यालाही ज्ञान असंच म्हणतात. त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो, चांगली चांगली तत्व त्याला लवकर पडतात. एकूणच सत्वगुणी व्यक्ती ही त्याच्या सुखानी आणि ज्ञानानी समाधानी असते आणि त्याच्या ठिकाणी एक हेल्दी आरोग्यपूर्ण मन, आरोग्यपूर्ण बुद्धी, आरोग्यपूर्ण चित्त, आरोग्यपूर्ण देह असा सर्व त्याच्या ठिकाणी असतो आणि हाच सत्वगुणी व्यक्तीचा खोडा ठरतो. सत्वगुणी व्यक्ती त्याच्या जीवनावर बेहद खुश असते. तुम्ही कदाचित असं म्हणणारे लोक पाहिले असतील, ऐकले असतील, तुमच्या अवतीभोवती कदाचित कधी आले असतील की आम्ही खरं बोलतो, खोटं कधीही वागत नाही, खोटं कधीही चालत नाही, आम्ही लाचलुचपत कधी केलेली नाही, तुमच्या त्या परमार्थाची आम्हाला आवश्यकता नाही. याचं कारण सत्वगुणी व्यक्ती खरंच सुखात असते आणि ते सुखच त्याला अडकवतं. याच्यापेक्षा अधिक सुख असेल जगात आणि ते सुख आपल्याला मिळवावं अशी त्याची इच्छाही नसते, त्या सुखाने तो समाधानी असतो. सत्वगुणी मंडळींमध्ये अजून एक गडबड होऊ शकते, ते जर वेदाध्ययन करतील तर आपण परिपूर्ण झाल्याची भावना त्यांना वाटायला लागते. त्याच्या अर्थामध्ये आपण अजून प्रवेश केलेला नाही, म्हणजे त्याच्या अनुभवामध्ये आपण प्रवेश केलेला नाही हे विसरण्याची शक्यता असते. ते ज्ञानाचे अहंकारी होतात, ते सुखाचे अहंकारी होतात, ते त्यांच्या निर्मल जीवनाचे अहंकारी होतात होण्याची शक्यता असते. म्हणून भगवंतांनी सुख संघेन बधनाती ज्ञान संघेन चानग असं म्हटलेलं आहे. सुख संघ इतका जबरदस्त असतो की त्यांनी ते जणू बांधले जातात, तसं ज्ञान संघांनी देखील ते बांधले जातात. म्हणून सत्व संशुद्धी हा विशिष्ट शब्द भगवंतांनी इथं वापरला, 14वा अध्याय झाल्यानंतर वापरला. हा सत्व संशुद्धी शब्द सत्वाचा देखील, सत्वाची देखील पराकाष्ठा झाल्यानंतर सत्वगुणाचा अहंकार विसरणं म्हणजे सत्व संशुद्धी. आपलं जीवन सात्विक आहे याची कोणतीच फुशारकी किंवा अभिमान त्याच्या ठिकाणी नसतो. तसंच असायला पाहिजे, नाहीतर कधी कधी लोक म्हणतात ना कोणीतरी असं की चहा है आपल्या दूध घेण्याचा अभिमान तो टाकून असतो. स्वामीजी म्हणायचे की सत्वगुणी व्यक्ती म्हणजे आम्ही म्हणजे तसलं काही खात पीत नाही, दूध तूप लोणी साखर याच्यापेक्षा आम्ही कधी काही. हा जो सत्वगुणाचा अहंकार आहे, या अहंकारामुळे सत्वगुणी व्यक्ती जे चांगलं जीवन आहे त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. स्वतःच्या कर्मांवर समाधानी, स्वतःच्या आहार विहारावर समाधानी, तुलनेनी आणि बरोबरच आहे. जगतामध्ये विनोबा रजोगुणी व्यक्तीला घाण्याचा बैल म्हणतात, फिरतो तर भरपूर, चाल तर भरपूर करतो पण कुठूनच कुठे जात नाही. दुःखानी जीवनाची सुरुवात होते, दुःखातच शेवट होतो. जे मिळवू इच्छितो ते खरं सुख शांती समाधान, पण ते मिळवण्याची साधनं मान पैसा जमीन जुंगला गाड्या घोडे असं असल्यामुळं त्याचं गणित हे विसंगत होऊन जातं, त्याचं सगळं जीवन ही विसंगत होऊन जातं. तो जीवनामध्ये जे मिळवायचं ते मिळवू शकत नाही. आणि विश्वास ठेवा की रजोगुणी व्यक्ती असली तरी देखील, सत्वगुणी व्यक्ती देखील आणि तमोगुणी व्यक्ती देखील तिला अंततः सुख हवं असतं. पण ते सुख ज्या मार्गाने मिळेल अशी त्याची श्रद्धा असते, ती श्रद्धा चुकते. रजोगुणी व्यक्तीची रजोगुण ही श्रद्धा असते किंवा ते त्याचं सत्व असतं. 18व्या अध्यायाच्या भाषेत तो आतापर्यंत जगलेल्या जीवनाचा तो परिपाक असतो, सत्व असतं याचा अर्थ. तसं सत्वगुणी व्यक्तीचं सात्विक जीवन हे सत्व असतं आणि त्या सत्वाच्याही पलीकडे पुढे जाणं हे त्याला गरजेचं असतं. ते सत्वगुणी व्यक्ती परमार्थाकरता योग्य खरं म्हणजे असते. सत्वगुणी व्यक्ती इंद्रियांच्या पलीकडे असणारं सुख मिळवू शकते, मनाचा लय सत्वगुणी व्यक्ती घडवू शकते आणि ध्यानाचं सुख मिळवू शकते. सत्वगुणी व्यक्तीची बुद्धी शुद्ध आणि क्रमाने अग्र होऊन चिंतनाने तद्रूपतेचं सुख ती मिळवू शकते, कारण अन्य विषयांचा त्रास नसतो. अशा रीतीने ज्यांनी आपल्या जीवनात सत्व संशुद्धी करून घेतलेली आहे, अर्थात त्यामुळे तो गुणातीत झालेला आहे. हा गुणातीत शब्दाला पर्याय देखील समजायला हरकत नाही. 14व्या अध्यायात नुकत्याच होऊन गेलेल्या 15व्याच्या आधी भगवंत ज्याचं वर्णन करत होते त्या गुणातीताची स्थिती म्हणजे सत्वसंशुद्धी मिळालेल्या व्यक्तीची स्थिती. ही सत्वसंशुद्धी व्हावी अशी साधकाची जरूर इच्छा असते. साधकाच्या सत्वगुणाची शुद्धी संतांच्या सहवासाखेरीज होत नाही. सत्वसंशुद्धीचा बलवत्तर उपाय म्हणजे संतसंग, ज्ञानी पुरुषाचा संघ. तो असेल तरच सत्वसंशुद्धी होते. जेव्हा ज्ञानी पुरुष पाहतो तेव्हा सात्विक माणूस देखील स्वतःला खुजा समजायला लागतो. त्याला समजतं की आपण जे जीवन जगतो ते कितीतरी जरी चांगलं असलं तरी हे जीवन हे अद्भुत जीवन आहे. आणि तो ज्ञानी पुरुषाचा संघ धरतो. ज्ञानी पुरुषाचा संघ आणि ज्ञानी पुरुषाचा समागम तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या मार्गाने त्यांना शरण जाऊन त्यांना परिप्रश्न विचारून त्यांची सेवा करून सत्वगुणाच्या पलीकडे जाता येतं. तसंच आपलं जे समग्र कर्म आहे ते समग्र कर्म हे सत्वाशीच निगडीत ठेवणं हे सत्व संशुद्धी ज्याला प्राप्त करायची आहे त्याला आवश्यक आहे. याचा अर्थ असा की मनुष्याच्या जीवनामध्ये सोयीनी हे तुकडे असता कामा नयेत, होता कामा नयेत. कसे? सत्वगुणी माणसाचं वैयक्तिक जीवन आहार विहार आदी जसं आहे तशीच बाहेरची कर्मही असावीत. स्वामीजींकडे पुण्यातले एक अतिशय प्रख्यात वकील आणि त्या वकिलांना खूप आदर होता. एका मोठ्या संस्थेचे ते चालक होते पुण्यातल्या. आपल्या केंद्रातल्या एका गोळे काकांकडे स्वामीजी गेले ते, तेव्हा ते वकील साहेबही आलेले होते आणि तेव्हा त्यांनी स्वामीजींना असं विचारलं की माझं जीवन चांगलं जरी असलं तरी देखील मला अस्वस्थता खूप आहे. जीवनामध्ये शांती नाही. तेव्हा स्वामीजींनी त्यांना असं सांगितलं की जीवनाचा तुकडा नाही, तुमचं वकिली हे तुमचं काम आहे, तर आशील निवडताना देखील खोटा आशील निवडू नका. जर तसं तुम्ही केलं तर त्याचाही एक परिणाम आहे, कारण तुम्ही केवळ तिथं बाजू मांडण्यापुरते नसता, तुम्ही जे बोलता त्याचा तुमच्यावरच परिणाम होतो. तुम्ही जे प्रतिपादन करता त्याचा बाहेर परिणाम होतो, आतही परिणाम होतो. हा आतला परिणाम काय? तेव्हा एक पुण्यात गाजलेली काहीतरी मंजुश्री सारडा म्हणून खून खटला त्याचे त्याची वकील पत्र त्यांनी घेतलेलं होतं आणि ते असे निष्णात वकील होते की त्या मंजुश्री सारडाच्या नवऱ्याला खून करून देखील इथल्या पुण्याच्या कोर्टामध्ये फाशी झाली, हायकोर्टामध्ये जन्मठेप झाली आणि त्यांनी जी केस उभी केलेली होती त्यामुळे ते सुप्रीम कोर्टात सुटले, त्याचा आधार घेऊन ते मुक्त झाले. वकिली निष्णात वकिली ही एक गोष्ट आहे पण ती सत्वसंशुद्धीच्या आड येता कामा नये हेही एक पथ्य आहे असं स्वामीजी त्यांना इतकं स्पष्ट नाही म्हटलंय. पण स्वामीजींनी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांच्या घरावर मोर्चे येत होते. की तुमचं जे समग्र कर्म आहे ते समग्र कर्म म्हणजे मग नोकरीचं कर्म, उद्योगाचं कर्म, व्यवसायाचं कर्म, हे सगळं कर्म सत्वाशी निगडीत किंवा स्वधर्माशी निगडीत किंवा स्वधर्माचे जे नियम आहेत त्याच्या चौकटीमध्ये राहून असेच घडणं आवश्यक आहे. कधी एखादं जीवन उन्नत होतं तेव्हा तो योगायोग निश्चित नसतो, त्याच्या मागे प्रयत्न असतात. म्हणून सत्वसंशुद्धी हा जो विशिष्ट शब्द आहे, भगवंतांनी असं सांगितलं की सत्व हा देखील एक प्रकारे प्रकृती विकार आहे 14व्या अध्यायामध्ये. असं असल्यामुळं सत्व गुणापासून देखील अलिप्तता गरजेची आहे. सात्विक राहून त्याच्या अहंकारापासून आपण वेगळे असण्याची गरज आहे. तसंच सात्विक मनुष्याचं आत्मज्ञानाकडे लक्ष पाहिजे, त्याला प्राप्तव्य आत्मज्ञान असाच त्याचा जीवन हेतू आणि तशीच त्याची वाटचाल पाहिजे. तसं सत्वाच्या सीमेपलीकडे जे आत्मज्ञान आहे ते त्रिगुणांच्या पलीकडे असल्यामुळं त्या आत्मज्ञानाची ओढ जला आहे तो सत्वगुणी आणि सत्वाची अतिशय शुद्धी होत सत्वाचा अहंकार टाकून सत्वसंशुद्धी या गुणाला प्राप्त होतो. त्याच्या जीवनात संकल्प नसतो. यस्य सर्वे समारंभा हा काम संकल्प वर्जिता हा ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहुहु पंडितम बुधा हा असं जे सांगितलेलं आहे पंडिताचं लक्षण, त्याचे सर्व समारंभ सर्व कर्म काम आणि संकल्प याच्यापासून वर्जित असले पाहिजेत. याच्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी आता सत्वशुद्धी जे म्हणीजे ते ऐशा चिन्ही जाणीजे तरी जळे ना विझे राखोंडी जैसी का पाडीवा वाढी न मगे अवसे तुटी सांडूनी मागे माझी अति सूक्ष्म अंगे चंद्रू जैसा राहे ना तरी वार्षिया नाही मांडिली ग्रीष्मे नाही सांडिली माझी निज रूपे निवडली गंगा जैसी तैसी संकल्प विकल्पाची ओढी सांडूनी रजतमाची कावडी भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे. या सगळ्या एकत्र उभ्या वाचायचं कारण आधी उदाहरणं आणि मग एक सिद्धांताचं प्रतिपादन केलं. संकल्प आणि विकल्प याच्या ओढीनी ज्या रजतमामध्ये व्यक्ती पडते संकल्प विकल्पाची ओढी सांडूनी रजतमाची कावडी भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे. संकल्प आणि विकल्प ज्याच्या जीवनातून निघून गेले त्यामुळं रज आणि तम याची अतिरिक्त साठवण ज्याच्या ठिकाणी नाही रजतमाची कावडी आणि भोगिता निजधर्माची आवडी तसंच निजधर्म म्हणजे धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. अशा प्रकारे आत्मज्ञानाची आवड ज्याची बुद्धी वाहते, इंद्रियवर्गी दाखविलिया विरुद्ध अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती, त्याचे इंद्रियवर्ग त्याला दृश्य दाखवत असतात, डोळे पाहतात, कान ऐकतात, डोळ्यांना जो विषय आवडतो त्याच्या ठिकाणी डोळे परत परत धाव घेतात, कान देखील. कितीतरी लोक असे होते की स्वामीजींचा केवळ शब्द ऐकावा म्हणून त्यांचं बोलणं इतकं मधुर होतं, समाधान होत नाही, कितीही ऐकावं असं वाटतं म्हणून त्या ओढीनी येत असत. पण तशाच प्रकारे स्वामीजी सांगत असत की ते कच आणि दमयंती, ती दमयंती कचाला म्हणते कुठल्या नाटकात त्यांनी, देवयानी आणि कच, त्या जुन्या नाटकात मधु मधुरा तव गिरा असं ती देवयानी म्हणते की तुझी वाणी इतकी मधुर आहे की सतत ऐकावीशी वाटते आणि म्हणून तुझ्या भोवती मी घोटाळते असं काही ते सांगत असत. इंद्रिय वर्ग काही ना काहीतरी दाखवतो आणि ते जसं आवडायला सुरुवात होते त्याचा परत परत अनुभव घ्यावासा वाटतो. तो अनुभव कधी कधी भला असतो, कधी कधी विरुद्ध असतो. पण ज्याच्या ठिकाणी संकल्प नाही आणि विकल्प नाही, याच्या ओढीच नाहीत, त्यामुळे रजतमाची साठवण नाही आणि आत्मज्ञानाच्या ठिकाणी बुद्धी ज्याची रमलेली आहे, तो इंद्रिय वर्ग जे जे दाखवतो विरुद्धा अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती, काही केल्या इच्छा निर्माणच होत नाही. गावा गेलिया वल्लभू, पुढचं झालं आधी, आता उदाहरणं पाहिली पाहिजेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी जळेना विझे राखोंडी जैसी, एकदा राख झाली मग तिला परत पेटवण घातलं तरी ती जळत नाही, तिला वेगळं विझवायला लागत नाही. तसा संकल्प आणि विकल्प ज्याच्या जीवनातून निघून गेलेला आहे तो स्वरूप सुखाच्या ठिकाणी अव्याहत राहण्याची तशीच इच्छा धरतो. किंवा का पाडिवा वाढी न मगे, अवसे तुटी सांडुनी मागे, माझी अति सूक्ष्म अंगे चंद्रू जैसा राहे. अवस जे अमावस्या तर झालेली आहे, अमावस्येतून चंद्र बाहेर पडलेला आहे, तो प्रतिपदेकडे जातो आहे पण अजून प्रतिपदाही आलेली नाहीये. बघा काय म्हणतात, का पाडिवा वाढी न मगे, प्रतिपदेच्या पूर्वी प्रतिपदा लागलेली नाहीये, तो प्रतिपदेला प्राप्त झालेला नाहीये, पण त्यांनी अवसेची दशा देखील सोडलेली आहे. कल्पना करू शकता काय असेल. खूप गोड लिहितात. या दोन्हीच्या दरम्यान अमावस्या ज्यांनी सोडलीये, म्हणजे आपलं न दिसणं ज्यांनी सोडलंय पण तो अजून दिसायलाही लागलेला नाहीये, त्यांनी पाडवा गाठलेला नाहीये, माझी अतिसूक्ष्म अंगे म्हणजे अगदी निजांगाने तो आहे, पण आहे हे फक्त त्याला माहिती आहे, बाकी आता तो अमावस्या नाहीये पण प्रतिपदाही झालेला नाहीये. अशा वेळेला अशा स्थितीत चंद्र जसा असेल, ही काहीतरी काव्यदृष्टी आहे बरं का, पण आपल्याला काहीतरी समजल्यासारखं वाटतं. ना तरी वार्षिया नाही मांडिली, ग्रीष्मे नाही सांडिली, माझी निज रूपे निवडिली गंगा जैसी, ना तरी वार्षिया नाही मांडिली, ग्रीष्मे नाही सांडिली. ग्रीष्म म्हणजे काय? ज्येष्ठ आषाढ, ग्रीष्म ऋतू. ग्रीष्म तर अजून संपलेला नाहीये, पावसाचा त्याच्यात आषाढ हा पावसाचा ऋतू आहे. ते असं म्हणतात पाऊस तर अजून सुरू झालेला नाही, ज्येष्ठ आषाढ, ज्येष्ठ आषाढ सुरू झालेला नाही आणि खूप वर्षा होऊन पाणीही आलेलं नाहीये आणि ग्रीष्म आणि आषाढ संपलेला नाहीये. अशा वेळेला माझी निज रूपे निवडिली गंगा जैसी. ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जो आषाढ धरतो तर तिकडे उत्तरेकडे पाऊस या आषाढाच्या दरम्यान किंवा थोडासा उशिरा सुरू होतो. गंगेवर जो पाऊस पडतो तर तो पाऊस उशिरा सुरू होतो, म्हणजे जुलैमध्ये तिकडे पाऊस सुरू होतो. जुलैच्या जवळपास 5-10 तारखेनंतर तिकडे पावसाळा सुरू होतो, इथं जरी 7 जून असला तरी. आणि हे महाराष्ट्रात त्यांनी 16व्या वर्षी लिहून गंगेचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ग्रीष्म आणि आषाढ पावसाळ्याच्या ऋतूत पाऊस पडणारच, पण तिथं उशिरा सुरू झालेला असतो. पावसाळा सुरू झालेला नाहीये, उन्हाळा संपत आलेला आहे, पण पावसाळा तर अजून सुरू झालेला नाहीये. अशा वेळेला गंगा जशी निजांगानी असते, निजांगानी वाहते, ती फुगलेलीही नाही पावसामुळं आणि अगदी ओसरलेली देखील नाही, पण उन्हाळा संपत आलेला आहे, कारण उन्हाळ्यात परत तिला पूर येतात. हिमालयामध्ये जसा उन्हाळा होतो तसं बर्फाचं पाणी होऊन परत एकदा गंगेला पाणी येतं. या दोन्हीच्या दरम्यान माझी निजरूपे निवडिली गंगा जैसी, ती गंगा जशी स्वतःचं खरं स्वरूप तेव्हा तिला प्राप्त होतं, अजून एकदा गंगेला प्राप्त होतं, जसं आता पावसाळा संपला आणि उन्हाळा सुरू झालेला नाही त्या दरम्यान. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जे उदाहरण घेतले ते अगदीच थोड्या काळाचं, असं मधल्या काळाचं घेतलंय. तैसी संकल्प विकल्पाची ओढी, तशा प्रकारे संकल्प आणि विकल्प याची जी ओढ आहे. सांडूनी रजतमाची कावडी, भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे. इंद्रियवर्गी दाखविल्या विरुद्धा अथवा भलिया, विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. इंद्रियवर्गाने काहीही दाखव, आवडणारं दाखव किंवा इंद्रियवर्गाला ज्याचा तिरस्कार आहे असं दाखव, आणि तो ते पाहिल देखील, तो त्याच्यामध्ये असेल देखील. रामकृष्ण कधी कधी सांगतात की तो काळ असा होता की मी वेश्यावस्तीमध्ये जायचो. त्याला वाटायचं रामकृष्ण आणि आपलं मन कसं आहे हे पाहण्यासाठी मी त्या वस्तीतही जाऊन फिरून यायचो. पण तुला खरं सांगतो रे, लहान लहान मुलांशी बोलायचंय, माझ्या मनात काही काम यायचा नाही असं सांगायचं. इंद्रिय वर्गाला तुम्ही काय दाखवताय आणि तुमच्या मनामध्ये काय उमटतंय? विरुद्धा अथवा भलिया, विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. काही केल्या त्याच्या चित्तामध्ये काहीच निर्माण होत नाही हा जरा जणू विस्मयच आहे, आश्चर्यच आहे. गावा गेली या वल्लभू, पतिव्रतेचा विरह क्षोभू. भलते सणी हानी लाभू न मनी जेवी. परगावी किंवा परदेशी असणारा पती त्याच्या विरहामुळे पतिव्रतेचा जसा क्षोभ होतो, विरह वेदना तिला ती भोगत राहते आणि त्यामुळं तिच्या अवतीभोवती काही चांगले काही वाईट असे प्रसंग घडत राहतात घर आहे म्हणून. पण हानी आणि लाभ या दोन्हीमध्ये तिचं अजिबातच लक्ष नसतं. तिचं आपल्या प्रियकराकडे पतीकडे लक्ष असतं, त्यामुळं आणि ती विरह वेदना सहन करत असते, दुःखात असते, त्यामुळं तिच्या अवतीभोवती असणाऱ्या कोणत्याही हानी अथवा लाभाचं ती मनावरच घेत नाही, तिच्या आतपर्यंत पोचतच नाही, तिला एकच तीव्र ओढ आस लागून राहिलेली असते। तेवी ज्ञानेश्वर महाराजांनी विरहिण्या देखील रचल्या। ही जी विशिष्ट स्थिती आहे मुमुक्षूची, जीवाला परमात्म्याची असणारी ओढ, तर त्याचं वर्णन करण्यासाठी विरहिणीसारखी दुसरी कुठलीही उपमा नाही। त्याप्रमाणे सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे, सत्स्वरूपच प्राप्त करायचं आणि त्याच्या गोडी खातर बुद्धी अशा प्रकारे अनन्य होऊन राहणं, ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता। ज्ञानेश्वर महाराज रजोगुण सांडावा, तमोगुण सांडावा, सत्वगुणाचा अहंकार सांडावा या शब्दाचा अर्थच तसा नाहीये। या शब्दाचा अर्थ सत्वगुणी व्यक्तीने आत्मभावच प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून व्याकुळ व्हावं, हा या सत्व संशुद्धी शब्दाचा अर्थ आहे। आधी केलेलं मी निरूपण आपल्या आपल्या मननाकरता आहे, आपल्या चिंतनाकरता आहे, आपल्या समजाकरता आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी फार उंचीवरून विवरण केलं। तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे जे ऐसे अनन्य होणे, ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता। आता आत्मलाभाविखी ज्ञान योगा माझी एकी, जे आपुलिया ठाकी हाव भरे, ज्ञान योग व्यवस्थिती ही। याच्यावर आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परास्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। बुला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय समर्थ। हरि
हरि। श्री राम काही निवेदन आहेत। पुढील बुधवारी म्हणजे 17 तारखेला श्री ज्ञानेश्वरीवरील पूजनीय स्वामीजींचं प्रवचन नेहमीप्रमाणे गणेशपुरम येथे होणार आहे। त्याचा पुढचा बुधवार म्हणजे 24 डिसेंबर माय अपार्टमेंट येथे सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळात केंद्र असल्यामुळे इथे ज्ञानेश्वरीवरती प्रवचन होणार नाही. त्याचा पुढचा बुधवार 5